म्हातारीनं झाकला कोंबडा. लेखिका अनुराधा गुरव. शुक्राची चांदणी अजून निस्तेज झाली नव्हती. पाखरांची किलबिल ऐकू येत नव्हती. कोंबड्याने अजून बांग दिली नव्हती. तरीही सरावाने जिजाई जागी झाली. म्हशीपुढे कडब्याची पेढी सोडीत तिनं सुनेला हाक दिली. सगुणाला हाक जाणवली. डोळे उघडले गेले पण शरीर उठायला तयार होईना. कालच ओढ्यावर मैत्रिणीनं हसत हसत म्हटलेलं आठवलं. कधी उठलीस ग सोना, उशीर झाला आज धुण्याला. कोंबडा आरवल्यावर उठले. तू लवकर उठतीस बाई, तुझी सासू कोंबड्या आधी आरवती, सोनी उत्तरली होती. सगुणाला हसू फुटलं. तेवढ्यात म्हातारी ओरडली, उठतेस की नाही आता? रामपारी ओव्या गायला लावू नकोस. आत्तीची सदा गडबड. मनाशी कुरकुरत सगुणा उठली. 16-17 वर्षांची तरणी ताठी पोरगी साखर झोप मोडली म्हणून नाराज झाली. रोजच रहाटगाडगं चालू करायला आज तिला फार कंटाळा आला. म्हातारीनं चूळ भरली. चरवी हातात घेऊन ती गोठ्याकडे वळली. सगुणा चट दिशी मागे गेली. दिव्याचं बटन ओढलं. 4-6 म्हशींची धार काढायला वेळ लागत असे. गणपती तालमीतून येण्यापूर्वी पितळेच्या कळशा दुधानं भरून ठेवाव्या लागत. आल्या आल्या दुधाचा तांब्या घशात ओतून आईने पुढं धरलेली भाकरीची पिशवी सायकलला अडकवून दुधाच्या कळशा कॅरियरजवळ जमा करून गणपती सोलापूरच्या रस्त्याला लागायचा. धार काढून संपताच सगुणानं 4 भाकऱ्या केल्या. 2 अंडी फोडून केलेल्या अंड्यांची पोळी भाकरीच्या पोटात सरकवली. भाकरीचं गाठोडं नवऱ्याच्या हातात देण्यासाठी ती पुढे झाली. जिजा गडबडीने मध्ये आली. गणपा चपापून मागे सरकला. आईच्या हातातील भाकरी घेऊन तो बाहेर पडला. मागं वळून पाहण्याची इच्छा त्यानं दाबून धरली. मागं वळून पाहण्याचा उपयोग तरी कुठं होता? सगुणा आईच्या भीतीनं स्वयंपाक खोलीत सटकली असणार याची खात्री गणपाला होती. जिजाचा गणपतीवर आणि सगुणावर फार जीव होता. बापाच्या माघारी जिजानं गणपतीला लहानाचं मोठं केलं होतं. माणसं रोजगारानं घेऊन शेती कसली होती. दूध विकून पैका साठवला होता. 4-4 मैलांवरच्या सोलापूरला दुधाचे रतीब होते. डोक्यावर दुधाची पाटी वाहून टाळूचे केस गेले होते. गुडघे चालून दुखत होते. पोराचा शिक्षणापेक्षा पैलवानकीकडे ओढा बघून तिनं त्याला दुधाचा, खारीक खोबऱ्याचा, अंडी मटणाचा रतीब लावला होता. नवरा पैलवानच होता. पोराला सवाई पैलवान करायची इच्छा होती. स्वतःच्या कष्टावर तिनं घर वर आणलं होतं. भाऊबंदांपुढं हात पसरला नव्हता. 15-20 मैलावरच्या माहेरचाही जेवढाच तेवढा आधार घेतला होता. पोराला
सॅम्पल कम्प्लीट. रेडी टू कंटिन्यू.